आकाशवाणी पुणे. प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. राज्यभरात राजकीय घडामोडी गतिमान. युती आघाडीबाबत ठिकठिकाणी वेगवेगळे चित्र. नववर्ष स्वागतासाठी राज्यात सर्वत्र जय्यत तयारी. आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात आज 20 षटकांचा 5वा सामना. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या या अर्जांची छाननी होईल. 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध होईल. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या टप्प्यात राज्यभरात राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनी युती आघाडीबाबतचे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक भाजपा, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुती म्हणून लढवत असून मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येतील असं भाजपाचे गणेश बिडकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मात्र भाजपाकडून सन्मानजनक जागा न मिळाल्यानं शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चर्चा सुरु केल्याचं वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक एकत्रित लढवणार असल्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली. दोन्ही पक्ष आपापल्या चिन्हांवर लढतील असं त्यांनी सांगितलं. पुणे महापालिकेसाठी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची निवडणूक शिवसेना एकट्यानं लढवणार असल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. महायुतीत सन्मानजनक जागा न मिळाल्यानं हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. अहिल्यानगर महानगरपालिकेत शिवसेना स्वतंत्र जागा लढवणार असल्याचं जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांनी सांगितलं. कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये एकमत झालं असून 81 जागांपैकी भाजपा 36 जागांवर निवडणूक लढवणार असून शिवसेनेला 30 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 3ऱ्या आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्रित निवडणूक लढवत आहेत. धुळे महापालिका निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत तर महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. दरम्यान जागा वाटपाची गणितं जुळल्यानंतर विविध पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर राज्यभरात अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मुंबईसाठी काँग्रेसनं 87 उमेदवारांची तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 7 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पुणे महापालिकेसाठी भाजपानं पहिली यादी काल जाहीर केली. अनेक माजी नगरसेवकांची उमेदवारी भाजपानं कायम ठेवली आहे. भारताची समृद्ध सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी गेल्या दशकात अनेक पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले. 2025 या वर्षातही भारतात सांस्कृतिक क्षेत्रात अनेक उल्लेखनीय घडामोडी झाल्या. सुधारणांचे वर्ष या विशेष मालिकेत भारताच्या सांस्कृतिक घडामोडींविषयी ऐकूया माझ्या सहकारी संध्या खान यांच्याकडून.
प्रयागराजमध्ये 66 कोटीहून अधिक भाविकांनी महाकुंभमध्ये सहभाग घेतला. हा एक जागतिक विक्रम होता. श्रद्धा, अध्यात्म आणि परंपरा यांचा संगम साधण्यातील भारताची अतुलनीय क्षमता यातून सिद्ध झाली. 25 नोव्हेंबरला एका ऐतिहासिक क्षणामध्ये पंतप्रधानांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरावर भगवा धर्मध्वज फडकवला. भारतीय भक्ती परंपरा, मंदिराची पूर्तता आणि भारताच्या सांस्कृतिक आत्मविश्वासाचं पुनरुत्थान यांचं ते प्रतीक होतं. प्रसाद योजनेअंतर्गत पंतप्रधानांनी पुनर्विकसित त्रिपुरा सुंदरी मंदिराचं उद्घाटन केलं. या प्रकल्पामुळे 524 वर्ष जुन्या आध्यात्मिक स्थळाचं पुनरुज्जीवन झालं. राष्ट्रगीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त कोट्यवधी भारतीयांनी या गीताचं गायन सादर करून त्याची आठवण केली. स्वातंत्र्य चळवळीला चेतना देणाऱ्या या राष्ट्रीय चिन्हाचं रुपांतर एका सार्वजनिक चळवळीत झालं. भारतातील मराठा लष्करी स्थळांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची 44वी संपत्ती म्हणून यशस्वीपणे समावेश करण्यात आला. जागतिक वारसा शक्ती म्हणून भारताचं स्थान लक्षणीयरित्या भक्कम झालं. दीपावली प्रकाशाचा सणही युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट झाला. या यादीतील हा 16वा भारतीय घटक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात जयती जय मम भारतम या विलक्षण सांस्कृतिक सादरीकरणात 5000 अधिक कलाकारांनी भारताच्या आदिवासी आणि लोककला वारशाचं दिमाखदार प्रदर्शन घडवलं. हा देखील एक विश्वविक्रम ठरला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. धाराशिव जिल्ह्यातल्या श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला. 3 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात अलंकार, मुरली अलंकार, शेषशाही अलंकार, भवानी तलवार आदी पूजा होणार आहेत. दरम्यान तुळजाभवानीच्या मंदिरात अर्पण केलेल्या फुलांपासून सेंद्रिय अगरबत्ती तयार करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं राबवला जात आहे. ऐकूया याविषयी सविस्तर माहिती.
देवीच्या चरणी आणि मंदिर परिसरातील इतर देवतांच्या चरणी अर्पण करण्यात आलेली फुलं नियमितपणे गोळा करण्यात येतात. ही फुलं सेंद्रिय पद्धतीनं वाळवून त्यांची बारीक पावडर तयार केली जाते. त्यानंतर या पावडरमध्ये सेंद्रिय घटक आणि नैसर्गिक तेल मिसळून पूर्णतः रसायन विरहित अगरबत्ती तयार केली जाते. या प्रक्रियेमुळे निर्माल्याचं पावित्र्य अबाधित राहतंच, शिवाय पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळते. अगरबत्ती बरोबरच धूप, ऊद तसंच हवन कप देखील विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही सर्व उत्पादने रसायन मुक्त असून पूर्णतः सेंद्रिय असल्यानं आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं सुरक्षित आहेत. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
नववर्ष स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरू असून राज्यातली पर्यटनस्थळं पर्यटकांनी फुलून गेली आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टसह खासगी हॉटेलमध्येही पर्यटकांचा ओघ वाढला आहे. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी शहराच्या विविध भागांमध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. गेल्या 4 दिवसात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 242 वाहन चालकांविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. मुंबईतल्या विविध खासगी आणि सार्वजनिक स्थळांवर होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनानं आवश्यक तयारी केली आहे. विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं विविध यंत्रणांना केल्या आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारख्या लोकशाही मूल्यांची ओळख महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात जनतेला करून दिली असं प्रतिपादन बसव साहित्याच्या अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार डॉ स्वाती महाळंक यांनी सोलापूर इथं केलं. महात्मा बसवेश्वर यांचे विचार आणि कार्य या विषयावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि संगमेश्वर महाविद्यालयानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये काल त्यांनी बीजभाषण केलं. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणमधील बसवेश्वर तत्वज्ञानाचे अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले होते. मुंबईत भांडूप इथं बेस्टच्या बस चालकाकडून बस मागं घेताना बस खाली 13 जण चिरडले गेले. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातला 20 षटकांचा 5वा आणि अंतिम सामना आज तिरुअनंतपुरम इथं खेळला जाणार आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतले 4 सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा प्रयत्न असेल. हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. वसमत, औंढा, कळमनुरी तालुक्यातल्या 40 ते 50 गावांमध्ये हा धक्का जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर कायम आहे. काल अहिल्यानगरमध्ये राज्यातलं सर्वात कमी म्हणजे 7.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र कोरडं हवामान राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. राज्यभरात राजकीय घडामोडी गतिमान. युती आघाडीबाबत ठिकठिकाणी वेगवेगळे चित्र. नववर्ष स्वागतासाठी राज्यात सर्वत्र जय्यत तयारी. आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात आज 20 षटकांचा 5वा सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.